भाग 29 आपल्या वैर्यावर प्रेम करूला. मत्तय याचा 5वा अध्याय 43-48 वचन. लूक याचा 10वा अध्याय 25-37 वचन. येशू आखणा, सर्व लोकांवर प्रीती करा, आम्हाला आमने वैर्यावर प्रेम करूला पाहिजे. येशूने एक माणसानी गोष्ट आखी, जो जत्रेला जा हातात चोरांनी त्यांना हानमार करी. एका दुसऱ्या जातीतल्या माणसानी त्या जखमी हिलेल्या माणसाला हेरा, त्यांनी त्याच्या जखमाला रुमालाख बांधी हिना आणि त्याला गाढवावर बसविहीन. त्याला एका धर्मशाळेत लिदा आणि त्यांनी काळजी लावला आखी, जोपर्यंत तो चांगला हो नाही त्यांना सर्व काही खर्च त्या दुसऱ्या जातीतल्या माणसानी धर्मशाळेतल्या माणसाला दिना. जे प्रत्येक पुरुषाला गरज आहा त्याला आपण मदत केले पाहिजे, मग तो कण्या जातीना असू.